www.radiomirrors.com.
महायुद्ध कर्ण भाग सहा कृष्ण शिष्ठाई. काळ वाऱ्याच्या वेगानं पुढे सरकत होता. बघता बघता पांडवांच्या वनवासाला 12 वर्ष पूर्ण होत आली होती. तरी कालच सगळं घडल्यासारखं वाटत होत. मनात खोलवर झालेल्या जखमेवर काळाच्या मलमानं अजूनही खपली धरली नव्हती. जे घडलं होतं ते मी बदलू शकत नव्हतो. फक्त स्वतःच्या मनावरचं ओझ दानाच्या आणि सूर्योपासनेच्या माध्यमातून उतरवायचा प्रयास करत होतो. मला ठाऊक होतं हे ओझ मरेपर्यंत उतरणार नाहीये, पण पुढं चालत राहणं क्रमप्राप्त होतं मला. आयुष्यभर हेच करत आलो नव्हतो काय. मी माझ्या दुःखातून बाहेर येऊन गांधारराज शकुनींनी दिलेल्या सल्ल्यानुसार पांडवांचा अज्ञातवास विफल करायला दुर्योधनाला सहाय्य करणार होतो, जेणेकरून त्यांना पुन्हा एकदा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला असता. परंतु जर युद्धाचा प्रसंग उद्भवलाच तर अन्य राज्यांच्या राजाचं सहाय्य प्राप्त व्हावं म्हणून आम्ही मित्र राज्यांशी काही नवीन राज्यांशी संधी करायला सुरुवात केली होती. युद्धात हस्तिनापूरचं बळ वाढवण्यासाठी दिग्विजय करायचा निर्णय घेतला. 12 वर्षात 4 दिग्विजय करून प्रचंड संपत्ती सामर्थ्य एकत्र करून विजयी होऊन मी हस्तिनापुरी परतलो होतो. आता फक्त 1 वर्षाचा अज्ञातवास बाकी होता. पांडवांचा अज्ञातवास विफल करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये गुप्तचर पाठवले. ज्यांच्याशी आमची संधी होती अशा राज्यांचं सहाय्य घेऊन संपूर्ण आर्यवर्तात आम्ही पांडवांचा शोध सुरू केला. मासामागून मास उलटत होते, परंतु पांडव कुठे अंतर्धान पावले होते कळत नव्हतं. जसजसा पांडवांच्या अज्ञातवासाचा काळ पूर्ण होत आला तसतशी दुर्योधनाची अस्वस्थता वाढत होती. आम्ही पांडवांचा शोध घेत होतो आणि एके दिवशी आम्हाला मत्स्य देशाचा सेनापती कीचकाचा विराटनगरीत वध झाल्याची वार्ता कळली. मी दुर्योधनाला म्हणालो, कीचकाचा वध करण्याचं सामर्थ्य असणारे असे किती वीर आर्यवर्तात आहेत. निसंदेह पांडव मत्स्य देशातील विराटनगरात आहेत. दुर्योधनाच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. कर्णा, तू म्हणतोस तसं असेल तर पांडवांचा अज्ञातवास विफल करण्याची ही चांगली संधी आहे. पुत्र दुर्योधन, आपण जर मत्स्य देशावर आक्रमण केलं तर पांडव अवश्य विराट राजाला सहाय्य करतील आणि पांडवांचा अज्ञातवास विफल करण्यात आपण यशस्वी होऊ. मग पुन्हा एकदा पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागेल आणि राज्य तू उपभोगशील. मामाश्री, मी पिताश्रींची आज्ञा घेऊन येतो. कर्णा, आपण मत्स्य देशावर आक्रमणाची तयारी सुरू करू. आम्ही त्रिगर्ताचे महाराज सुशर्मांच्या सहाय्यानं विराटावर दोन्ही बाजूंनी आक्रमण केलं. त्या युद्धात आमचा पराभव झाला आणि आम्ही हस्तिनापूरला परतलो. इकडे पांडव द्रौपदीसह विराटनगरीत प्रकट झाल्याची वार्ता आम्हाला समजली. पांडवांनी आपला दूत हस्तिनापूरला पाठवून त्यांचे राज्य आणि संपत्ती परत मागितली होती. नियतीला जर एखादी गोष्ट घडवून आणायची असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत घडवून आणतेच. चंद्र आणि सौर्य तिथीनुसार पांडवांचा अज्ञातवास सफल झाला की नाही ह्यात संदेह होता. म्हणूनच दुर्योधन पांडवांचं राज्य परत द्यायला तयार नव्हता आणि पांडवांनी पुन्हा 12 वर्षांसाठी वनवासाला जावं असं दुर्योधनाला वाटत होत. युधिष्ठिरानं पाठवलेल्या शांतीदूताला उत्तर म्हणून सम्राट धृतराष्ट्रांनी संजयला शांतीदूत म्हणून पाठवले. पांडवांनी संजयाकरवी ते युद्धासाठी आणि शांती प्रस्ताव दोन्हीसाठी सज्ज असल्याचा संदेश पाठवला. हा भयंकर संग्राम रोखण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून वासुदेव कृष्ण स्वतः शांती प्रस्ताव घेऊन येणार होते. यादव श्रेष्ठ वासुदेव कृष्ण द्रौपदी स्वयंवराच्या वेळेस मी प्रथम त्यांना पाहिलं होतं. त्यांचा निळसर सावळा वर्ण, मुखावरील बुद्धिमत्तेचं तेज, त्यांचे शांत तरी खट्याळ भाव असलेले नेत्र तर समुद्रासारखे वाटत. वरवर शांत पण विचारांची खोली असलेले त्यांच्या तेज पुंज शरीर यष्टीला शोभतील अशी भरजरी वस्त्र, त्यांच्या सुवर्ण मुकुटात विराजमान असलेलं मोरपीस, असं त्यांचं भारावून टाकणारं रूप पाहूनच मन प्रसन्न होत असे. वासुदेव स्वतः शांती प्रस्ताव घेऊन येणार आहेत म्हटल्यावर भविष्यात होणारा विध्वंस टळेल असं मला वाटू लागलं. युद्ध झालंच तर फक्त कौरव पांडवच नाहीत तर संपूर्ण आर्यवर्तातील राजे ह्यात सामील होतील. युद्ध कोणीही जिंकलं तरी होणारी हानी प्रचंड होती. योद्धा म्हणून माझ्यासाठीही माझा पराक्रम दाखवण्याची संधी असली तरी प्रजेचा विचार करणं हे राजा म्हणून माझं कर्तव्य होतं आणि त्यासाठी प्रयत्न करणं धर्म होता माझा. दुसऱ्या दिवशी वासुदेव शांतीदूत म्हणून राजसभेत आले. संपूर्ण सभा गंभीर होती. पुढे होणाऱ्या विध्वंसाची चाहूल लागल्यामुळे पितामह भीष्म, गुरु द्रोण, महामंत्री विदूर आणि महाराज चिंतेत होते आणि हे युद्ध टळावं म्हणून प्रयत्न करणार होते. इतक्यात वासुदेव राजसभेत आले. प्रणाम सम्राट धृतराष्ट्र. कल्याण असो वासुदेव, आपण कृपया आसन ग्रहण करावे. वासुदेव आसनस्थ झाले आणि आपली शांत नजर सभागृहावरून फिरून तितक्याच शांत स्वरात म्हणाले, महाराज, मी कशासाठी इथे आलोय हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. मी पांडवांकडून शांती प्रस्ताव घेऊन आलोय. हे युद्ध जर टाळायचं असेल तर पांडवांना त्यांचं राज्य, सन्मान, संपत्ती परत द्या. मी वचन देतो पांडव झालेला सगळा अपमान विसरतील. दुर्योधन आसनावरून उठून म्हणाला, वासुदेव, पांडवांचं इतकं साहस की ते राज्य परत मागतायत? मी स्वतः अर्जुनाला माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, तेव्हाच त्यांचा अज्ञातवास विफल झालाय. मग त्यांना मी राज्य परत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यापेक्षा त्यांनी स्वतःच वनवासाला निघून जायला हवं होतं. युवराज दुर्योधन, हे विसरू नका की पांडवांचे पिता सम्राट पांडू यांचा पुत्र म्हणून भ्राता युधिष्ठिराचा संपूर्ण हस्तिनापुरावर अधिकार होता. तुमच्या राज्य लालसेपायी ह्या साम्राज्याचे तुकडे झाले. पांडवांनी आपला अधिकार सोडून तुम्हाला अर्ध राज्य दिलं होतं. त्यांनी खांडव प्रस्थाचं इंद्रप्रस्थामध्ये केलेलं रूपांतर बघून तुम्हाला ईर्ष्या वाटली आणि तुम्ही द्यूताचं कपट रचलत, पांडवांचा द्रौपदीचा अपमान केलात. इतकं सगळं होऊनही पांडव त्यांचं फक्त द्यूतात हरलेलं राज्य परत मागत आहेत. दुर्योधन काही बोलणार इतक्यात गांधार राज म्हणाले, वासुदेव, द्यूत सभेत पांडवांनी स्वतः मान्य केलं होतं की ते 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगतील. तेव्हा आमचं इतकंच म्हणणं आहे की पांडवांनी ठरल्याप्रमाणे पुन्हा वनवासाला जावं. गांधार राज, जेव्हा विराट युद्धात तुमचा पराभव झाला तेव्हा तुम्ही हे जाणत नव्हता की बृहन्नलेच्या रूपात अर्जुन युद्ध करत होता. पांडव विराटनगरीत प्रकट झाले तेव्हा तुम्हाला हे माहीत झालं की ज्यानं युद्धात हस्तिनापूरच्या सेनेला सहज पराजित केलं तो अन्य कोणी नाही तर अर्जुन होता. त्याला अज्ञातवास विफल झाला असं म्हणता येणार नाही. म्हणूनच माझी विनंती आहे महाराज, पांडवांना त्यांचा अधिकार देऊन भविष्यात होणारा विध्वंस टाळावा. युद्धात कोणीही जिंकलं तरी दोन्ही पक्षांमधले 1000-2000 वीर मृत्युमुखी पडणार आहेत, त्यामध्ये आपले पुत्र असणार आहेत. ह्या महायुद्धाचं पाप युवराज दुर्योधनाचं नसेल तर हस्तिनापूरचे सम्राट म्हणून तुमच्या माथी असेल. दुर्योधन त्वेषानं म्हणाला, इंद्रप्रस्थ मी द्यूतात जिंकलेला आहे, तेव्हा ते राज्य मी पांडवांना कधीही परत देणार नाही. आणि वासुदेव, पितामह भीष्म, गुरु द्रोण, अंगराज कर्ण असे 3-3 अपराजय योद्धे माझ्या पक्षात आहेत, त्यामुळे मला युद्धाचं भय नाही. युद्धाचं भय कोणाला असेल तर ते त्या पांडवांना आहे ज्यांच्या कुरुवंशज होण्याबद्दलचं मला संदेह आहे. मूर्खा, हे काय बरवतो आहेस तू? पितामह भीष्म दुर्योधनावर चिडून म्हणाले. वासुदेव पितामहांना शांत करत उद्गारले, बोलू द्या पितामह, हा युवराजांचा अहंकार बोलत आहे. परंतु युवराज, ह्याच न्यायानं बघायचं झालं तर तुम्हीही कुरुवंशज नाही. पितामह भीष्म कुरुवंशाचे अखेरचे वंशज आहेत, आणि युवराज युद्धाचं म्हणाल तर तुमच्या पक्षात तीन तीन असे महारथी आहेत ज्यांचा वध करणं अवघड आहे, पण अशक्य नाही. मुळात त्यांचा व्यक्तिगत धर्म आणि सामर्थ्य हाच तुमच्या अधर्मांचा आधार आहे. पितामह भीष्म हात जोडून म्हणाले, वासुदेव, तुम्ही दुर्योधनाकडे दुर्लक्ष करावं अशी विनंती आहे माझी. त्यांच्या अहंकारापायी पुढे घडणारा अनर्थ दिसत नाहीये, परंतु तुम्हाला सर्व ज्ञात आहे, तुम्हीच काहीतरी मध्यम मार्ग दाखवा. पितामह, आपण सर्वात ज्येष्ठ आहात, आपण मला हात जोडणे योग्य नाही. ठीक आहे, तुमच्या विनंतीचा मान राखून मी एक शेवटचा प्रस्ताव देतो. ना संपत्ती, ना राज्य, केवळ पाच गाव. केवळ पाच गावांवर पांडवांना स्वतंत्र अधिकार द्या महाराज. दुर्योधन तुच्छतेने म्हणाला, पाच गाव? पाच गाव पांडवांना देऊन स्वतःचा पराजय मान्य करू वासुदेव? पाच गावच काय, सूर्याच्या अग्रावर मावेल इतकाही भूमीचा भाग मी पांडुपुत्रांना देणार नाही. पितामह भीष्म, गुरुद्रोण प्रत्येकानं दुर्योधनाला समजवायचा प्रयत्न केला. श्रीकृष्ण कठोर स्वरात उद्गारले, निर्णय घेण्यापूर्वी विचार करा युवराज, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळही निघून जाईल. माता गांधारीला पुत्र शोकाचं दुःख का देताय? वासुदेव, माझ्याबद्दल असं बोलणाऱ्या व्यक्तीला मी बंदी बनवलं असतं. सैनिकांनो, बंदी बनवा ह्या गवळ्याला. मला? ह्या कृष्णाला बंदी बनवणार युवराज? इतक्यात आपल्या आसनावरून उठून पितामह गरजले, धृतराष्ट्रा, थांबव दुर्योधनाला, अन्यथा फार मोठा अनर्थ होईल. मी दुर्योधनाच्या खांद्यावर हात ठेवत त्याला थांबवलं. मित्रा, शांतीदूताबरोबर असं वागणं योग्य नाही. ऐक माझं, अधर्म आहे हा. दुर्योधनानं माझा खांद्यावरचा हात काढून तो वासुदेव श्रीकृष्णाला बंदी बनवायला म्हणून पुढे सरकावला. त्या क्षणी संपूर्ण राज्यसभा स्तब्ध झाली. श्रीकृष्णाचं ते दैदिप्यमान तेजस्वी रूप बघून माझे डोळे दिपून गेले. त्या तेजो वलयानं संपूर्ण सभा भारून गेली होती. क्षणार्धातच ते तेज इतकं प्रखर झालं होतं की त्या रूपाकडे बघणंही शक्य नव्हतं. अचानक राजसभेतील ते तेज नष्ट झालं म्हणून मी डोळे उघडले तर वासुदेव राजसभेच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडत होते. कृष्ण शिष्ठाई विफल ठरली होती. आता युद्ध अटळ होतं आणि वासुदेव स्वतः पांडवांच्या बाजूने उभे राहिले होते.